या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत. सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या अमेरिकेतल्या सर्वोच्च संस्थेनं असा निर्वाळा दिला आहे की कॅन्सरचे सुमारे 98% रुग्ण हे कॅन्सर परत आल्यानं मृत्यूमुखी पडतात. तर हा कॅन्सर परत येण्यापासून रोखता येऊ शकतो का, याला शास्त्रीय परिभाषेत काय म्हणतात?
कॅन्सरचा प्रतिबंध किंवा प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर याबद्दल अनेक चर्चा, वृत्तपत्रांमधनं लेखन अशा स्वरूपाची माहिती मिळते. खरं तर कॅन्सरसारख्या भयानक आजाराकरता कॅन्सर होऊच नये, ज्याला प्रायमरी प्रिव्हेन्शन असं म्हटलं जातं, ही खरंच तुलनेने खूप सोपी असणारी गोष्ट आहे. कॅन्सर झाल्यानंतर त्याचा प्रतिबंध करणे म्हणजे नक्की काय? तर ज्या वेळेला कॅन्सरची प्राथमिक चिकित्सा केली जाते आणि शरीरामधून कॅन्सरचं पूर्ण उच्चाटन केलं जातं असं उपलब्ध असणाऱ्या रिपोर्ट्सवरनं समजलं जातं, त्यावेळेस तो रुग्ण रेमिशनमध्ये आहे असं म्हटलं जातं. येथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायला हवी की कॅन्सर हा आजार बरा होणे ही शास्त्रीय संज्ञा नव्हे. बऱ्याचदा समाजामध्ये या स्वरूपाचे गैरसमज आढळतात. बहुतेक रुग्ण माझा कॅन्सर बरा होईल ना किंवा मी घेतलेली चिकित्सा ही कॅन्सर बरा होण्याकरताच होती असं निश्चितपणे सांगतात. परंतु वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये याबद्दल एकमत आहे. कॅन्सर बरा होणे असं रुग्णास सांगितलं जात नसून कॅन्सरचं उच्चाटन तात्पुरतं का होईना करणे हा बऱ्याचदा चिकित्सेचा एक मुख्य उद्देश असतो, विशेषतः ज्या वेळेला हा कॅन्सर प्राथमिक अवस्थांमध्ये असतो. तर ज्या वेळेला हे रुग्ण रेमिशन या अवस्थेमध्ये असतात, मार्कर्स नॉर्मल असतात, स्कॅनमध्ये किंवा पेट स्कॅनमध्ये किंवा इतर केलेल्या रिस्पेक्टिव्ह स्कॅन्समध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव दिसत नाही, अशा अवस्थांनंतर सुमारे 2 महिने, 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, काही काळानंतर ज्या वेळेला रुग्णास कॅन्सरचा प्रादुर्भाव पुन्हा होतो अशावेळी तो कॅन्सर परत आला अशी चर्चा सुरू होते. आणि नेमकं हीच गोष्ट जाणून प्राथमिक कॅन्सरची यशस्वी चिकित्सा झाल्यानंतर रुग्ण रेमिशन या अवस्थेमध्ये असताना तो कॅन्सर पुन्हा येऊ नये किंवा दुर्दैवाने आल्यास अधिकाधिक उशिरा यावा याकरता प्रयत्न करणे म्हणजेच सेकंडरी प्रिव्हेन्शन होय.
हा जो कॅन्सर परत येतो असं म्हटलं जातं, तर त्याचे काही प्रकार असतात का, आपण काय सांगाल?
जसे कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत तसेच हा परत येणारा कॅन्सर किंवा कॅन्सरचा झालेला पुनरुद्भव याचे स्थानानुसार काही प्रकार पडतात. काही कॅन्सर्समध्ये विशेषतः ज्यांची शस्त्रक्रिया झाली आहे आणि कॅन्सरग्रस्त भाग संपूर्ण काढून टाकलेला आहे अशा रुग्णांमध्ये यानंतर किमोथेरपी दिली जाते, रेडिएशन घेतलं जातं आणि काही महिने किंवा काही वर्षांनंतर हा कॅन्सर ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया झाली आहे त्याच ठिकाणी पुन्हा येतो, याला लोकल रिकरन्स असं म्हटलं जातं. यामध्ये बहुतेक वेळा कोलोन कॅन्सर किंवा आतड्याचा कॅन्सर, ब्रेन ट्युमर्स किंवा मेंदूचे कॅन्सर, बोन कॅन्सर्स किंवा हाडांचे कॅन्सर्स इत्यादी कॅन्सर्सचा समावेश होतो. तर कित्येक वेळा शस्त्रक्रियेपश्चात योग्य चिकित्सा देऊनही कॅन्सरचा प्रादुर्भाव हा आसपासच्या ग्रंथींमध्ये, ज्याला लिम्फ नोड्स म्हणतात, किंवा अवयवांमध्ये पसरतो, त्याला रिजनल रिकरन्स असं म्हणतात. यामध्ये प्रोस्टेटचा कॅन्सर, ब्लॅडर किंवा मूत्राशयाचा कॅन्सर, पॅनक्रियाजचा कॅन्सर अशा काही कॅन्सर्सचा समावेश होतो. तर बऱ्याच प्रकारच्या कॅन्सर्समध्ये ज्या वेळेला प्रायमरी कॅन्सरचं शस्त्रक्रियेने उच्चाटन केलं जातं, किमोथेरपी किंवा रेडिएशन घेतली जाते, सर्व अपेक्षित चिकित्सा पूर्ण झाल्यानंतरही मूळ कॅन्सरच्या जागेपासून शरीरातील दूरच्या ठिकाणी किंवा दूरच्या अवयवामध्ये या कॅन्सरचा पुनरुद्भव झालेला दिसतो, याला डिस्टल रिकरन्स असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला ज्या स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा प्रादुर्भाव झाला आहे, अशामध्ये ब्रेस्ट काढून टाकला आहे, किमोथेरपी झाली आहे, रेडिओथेरपी झाली, रुग्ण हॉर्मोन थेरपीवरती आहेत, आणि अशा वेळेला हा कॅन्सर काही महिन्यांमध्येच हाडांमध्ये पसरलेला आहे, मेंदूमध्ये गेला आहे, फुफ्फुसांमध्ये गेला आहे किंवा यकृतामध्ये, लिव्हरमध्ये याचा प्रादुर्भाव झाला आहे असंही आढळतं. तर स्त्रियांमध्येच ओव्हॅरियन कॅन्सर किंवा पुरुषांमध्ये लंग कॅन्सर्स हे इतर अवयवांमध्ये पसरलेले आढळतात, यालाच डिस्टंट रिकरन्स असं म्हटलं जातं.
याचं आपण एखादं उदाहरण देऊ शकता का की ज्या रुग्णाचा कॅन्सर परत आला नाही किंवा उशिरानं आला?
कॅन्सरचाच नव्हे तर कोणत्याही आजाराचा प्रतिबंध करणे हे आयुर्वेदाचे बलस्थान आहे. स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम याला आयुर्वेद अग्रक्रम देतो. स्वाभाविकच कॅन्सर झालेल्या रुग्णांचा कॅन्सर परत येऊ नये, ज्याला सेकंडरी प्रिव्हेन्शन असं आत्ता आपण म्हटलं, याकरताही आयुर्वेद हे खूप उपयुक्त असे शास्त्र आहे. कॅन्सरचा पुनरुद्भव झाल्यानंतर रुग्णाचे आयुष्यमान झपाट्याने कमी होताना दिसते, म्हणूनच तो परत येऊ नये याकरिता रसायन चिकित्सेचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग होताना दिसतो. स्वाभाविकच कॅन्सरच्या प्रकारानुरूप याची उपयुक्तता असते. ब्रेस्ट कॅन्सर्स, नॉन हॉजकिन्स लिम्फोमा किंवा रक्ताचे कर्करोग, यकृताचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, पॅनक्रियाटिक कॅन्सर, कोलोन कॅन्सर, तसेच ब्रेन ट्युमर्स, आतड्याचे कॅन्सर्स, किडनीचे कॅन्सर्स, अशा अनेक कॅन्सर्समध्ये रुग्ण ज्या वेळेला रेमिशन या अवस्थेत असतो, अशा वेळेला रसायन चिकित्सेने या रुग्णांचा कॅन्सर कित्येक वर्ष परत आलेला नाही, तर ज्या कॅन्सरची शक्यता काही महिन्यांमध्ये पुनरुद्भवाची असते, अशा रुग्णांमध्ये काही वर्षांमध्येही तो परत आलेला नाही, अशी अनेक उदाहरणे आहेत.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. आज आपण सर्व श्रोत्यांना कर्करोगाचा पुनरुद्भव, त्याचे धोके आणि त्याचे प्रकार याबद्दल विस्तृत माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.